माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदनंदना ब्रज जन रंजना यशोदनंदना ब्रज जन रंजना यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जयो राधा माधव कुंज बिहारी जयो राधा माधव कुंज बिहारी गोपी जन वल्लभ गिरिवर धारी यशोदनंदना ब्रज जन रंजना यमुना तीरावन चारी जायो राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय विष्णुपाद परमहंस प्रवजगचार्यष्टोत्तरशत श्री श्रीमते श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णववृंद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
नमो भगवते
श्रीमद् भागवत स्कंद क्रमांक 9 अध्याय क्रमांक 4 श्लोक संख्या 70 अध्यायाचे शीर्षक आहे दुर्वासांद्वारे अंबरीशांचा अपराध। शब्दार्थ तप विद्या च विप्राणां निःश्रेयस करे उभे ते एव दुर्विनीतस्य कल्पेते कर्तुः अन्यथा। तपो विद्या च विप्राणां निःश्रेयस करे उभे ते एव दुर्विनीतस्य कल्पेते कर्तुरन्यथा। तपो विद्या च विप्राणां निःश्रेयस करे उभे ते एव दुर्विनीतस्य कल्पेते कर्तुरन्यथा।
तपो विद्या च विप्राणां निःश्रेयस करे उभे ते एव दुर्विनीतस्य कल्पते कर्तुरन्यथा।
कल्पेते शब्दशार्थ तप तप विद्या विद्या च आणि विप्राणां ब्राह्मणांचे निःश्रेयस जे उद्धारासाठी अशुभ निश्चित आहे करे करते उभे दोन्ही ते असे तप आणि विद्या एव निश्चित दुर्विनीतस्य असा अविनयी मनुष्य कल्पेते होतो कर्तुः करणारा अन्यथा अगदी विपरीत। भाषांतर आणि तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपादारा भाषांतर। ब्राह्मणांसाठी तप आणि विद्या निश्चित कल्याणकारी आहेत, परंतु तोच ब्राह्मण जर दुराचाराने वागू लागला तर तेच तप आणि तीच विद्या त्याच्यासाठी अत्यंत घातक ठरते। तात्पर्य मनी अत्यंत मौल्यवान असतो, परंतु जेव्हा तो मनी नागाच्या फणावर असतो तेव्हा मौल्यवान असूनही तो घातक असतो। याच रीतीने जडवादी अभक्ताने विद्या आणि तप करण्यात अतिशय प्रगती केल्यावर ते यश संपूर्ण समाजाकरता घातक असते। उदाहरणार्थ तथाकथित शास्त्रज्ञांनी अण्वस्त्र निर्माण केले आहेत, त्यांच्यामुळे संपूर्ण मानव जातीसाठी भयंकर स्थिती उद्भवली आहे। म्हणून असे म्हणतात मनिना भूषित सर्प किम असो न भयंकर। फणावर मणी असलेला सर्प मणी नसलेल्या सर्पा इतकाच भयंकर असतो। दुर्वास मुनी योगसिद्धी प्राप्त असलेले प्रकांड विद्वान ब्राह्मण होते, परंतु ते भक्त नसल्यामुळे आपल्या शक्तीचा प्रयोग कसा करायचा याचे त्यांना ज्ञान नव्हते। यास्तव हे अत्यंत घातक होते। स्वार्थासाठी योगसिद्धींचा उपयोग करणाऱ्या घातपाती मनुष्यावर पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कधीच कृपा करीत नाहीत। प्राकृतिक नियमांप्रमाणे तेजाचा असा दुरुपयोग शेवटी समाजाकरिता नव्हे तर तसे करणाऱ्या व्यक्तीसाठी अनिष्टकारक ठरतो। ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्रीगुरो स्युतः पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजात सहगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगन ललिता श्री विशाखान्वितांश्च। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तपो विद्याच विप्राणाम निःश्रेयस करे हुवे ते एव दुर्मितस्य कल्पेते कर्तुर अन्यथा। या ठिकाणी भगवंत भगवान विष्णु दुर्वासा म्हणून सांगतायत, ब्राह्मणांसाठी तप आणि विद्या निश्चित कल्याणकारी आहे, परंतु तोच ब्राह्मण जर दुराचाराने वागू लागला तर तेच तप आणि तीच विद्या त्याच्यासाठी अत्यंत घातक ठरते। हरे कृष्ण। सर्वांचा या भागवत वर्गात आज एक स्वागत आहे। अतिशय सुंदर प्रसंग या ठिकाणी भागवतामध्ये चर्चेला जात आहे। जय श्री राधा गोविंद भगवान की जय, श्री गौर निताय की जय। हरे कृष्ण। शम दम तप हे सर्व ब्राह्मणाचे गुण आहेत, तर तपस्या करणं विद्यार्जन करणं हे वास्तविकपणे कल्याणकारी आहे म्हणतात भगवंत। मात्र त्याचा जर आपण दुरुपयोग केला तर मग तीच गोष्ट आपल्यासाठी घातक ठरू शकते। जगाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर भक्तांना सामान्य समजण्याची जी काही शृंखला आहे ती अनादि काळापासून चालू आहे, सतयुगापासून ते आजपर्यंत। आणि याद्वारे भगवंत पुन्हा पुन्हा आपल्याला भक्ताची महिमा काय आहे हे शिकवून देतात। याद्यामध्ये विशेष करून भगवंत आणि भक्ताचा काय संबंध असतो, एकमेकामध्ये काय प्रेम असतं, आदान प्रदान असतं, हे स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर दोन प्रकार आहेत, एक आहे अभक्त आणि भक्तामधला जो काही एकमेकाला कमी लेखण्याचा प्रकार, एकमेकाला म्हणजे भक्ताला कमी लेखण्याचा प्रकार, यामध्ये अहंकारापोटी आणि आपल्या विद्वत्तेपोटी कधी कधी आपल्याकडे असलेलं ऐश्वर याद्वारे अन्य लोक भगवंताला भक्ताला कमी लेखतात किंवा त्याचं महत्व समजत नाहीत. आणि दुसरा प्रकार आहे भक्तच भक्ताला समजत नाही, त्याला म्हटलेला अतिपरिचयात अवज्ञा. बऱ्याच वेळेला भक्त समूहामध्ये राहत असताना आणि भक्तांचा संघ आपल्याला भरपूर प्राप्त होत असताना आपल्याला भक्तांबद्दलचा जो काही भक्तांची महानता आहे ते आपण विसरून जातो, त्यांच्याप्रती असलेला आदर आपण विसरून जातो. तर पहिल्या प्रकारामध्ये भक्तांप्रती द्वेष भावना ठेवणं, अशी अनेक उदाहरणं शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी हे जे उदाहरण आहे ज्याची चर्चा सध्या चालू आहे, दुर्वासा मुनींनी त्या अहंकारापोटी की मी योगी आहे आणि हा एक सामान्य गृहस्थ आहे, राजा आहे, आणि यांनी हा नियम उल्लंघन केलेला आहे की आलेल्या अतिथीचा सत्कार केल्यानंतर त्याला भोजन दिल्यानंतर मी त्यांनी भोजन घेतलं पाहिजे, आणि तो नियम त्यांनी तोडलेला आहे आणि म्हणून त्यांनी अपराध केलेला या ठिकाणी. तर चैतन्य चरितामध्ये अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवास ठाकूरांच्या घरामध्ये दररोज रात्री कीर्तन व्हायचं, त्या कीर्तनामध्ये श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे अनेक पार्षद, निजी पार्षद कीर्तन करायचे. इतर अनेकांना वाटायचं की आपल्यालाही त्याच्यामध्ये सहभाग मिळावा, पण सर्वांना तो शक्य नव्हता, कारण तशी योग्यता त्यांच्याकडे नव्हती. आणि हा मनुष्य स्वभाव आहे, योग्यता नसतानाही एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी अट्टहास करणं. तसं या ठिकाणी एका ब्राह्मणाला वाटलं की अरे मलाही या कीर्तनात भाग घ्यायचा आहे, पण त्याला काही परवानगी मिळाली नाही आतमध्ये येण्याची. तेव्हा द्वेषापोटी त्यांनी काय केलं, श्रीवास ठाकूरांच्या घरासमोर दरवाजासमोर सगळ्या अशुद्ध वस्तू पूजेच्या आणून ठेवल्या होत्या, दुर्गा पूजेच्या, मांस मदिर इत्यादी, जेणेकरून लोकांना वाटलं की श्रीवास सुद्धा हे असेच आहेत. आणि सकाळी उठल्यानंतर श्रीवासन पाहिलं की कोणीतरी आपल्या घरासमोर ठेवलेलं आहे, तर त्याने ते सगळं उचलून बाजूला फेकून दिलं, पुन्हा स्नान केलं. ते असे म्हणाले नाही की कोण व्यक्ती आहे तो किंवा मी त्याला पाहून घेईन वगैरे, काही नाही, त्यांनी ते शांत राहिले. पण भगवंताने तो अपराध मात्र गंभीरतेने घेतला होता. स्वतः भगवंत जेव्हा भक्त म्हणून येतात, भक्ताची भूमिका निभावतात, तेव्हाही लोक त्यांना समजू शकत नाहीत, त्यांचा अपराध करतात. स्वतः श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा गईला गेले आपल्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी, त्या ठिकाणी ईश्वरपुरुष यांची भेट झाली आणि त्यांचं जीवन बदललं. तिकडून आल्यानंतर ते केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्ण याबद्दल काही बोलत नव्हते. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी तासन तास धडा शिकवला, पण त्या तासन तासाच्या चर्चेमध्ये तेवढं कृष्णाविषयीच बोलले ना, वैदिक संस्कृत व्याकरण इत्यादी, ते व्याकरणाचे मोठे पंडित होते, पण त्याचा एकही शब्द त्यांनी उच्चारला नाही. आणि सर्व वर्ग पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना विचारलं, आजचा वर्ग तुम्हाला कसा वाटला, तर म्हणजे फार सुंदर, तुम्ही केवळ कृष्ण कृष्ण आणि कृष्ण यातर काहीच बोलला नाही. तर ते म्हणले की मला माफ करा, यापुढे मी तुम्हाला शिकवू शकणार नाही आणि तुम्ही अन्य कुठल्या एका शिक्षकाकडे जाऊ शकता आणि त्याच्याकडून शिक्षा घेऊ शकता, मी तुम्हाला यापुढे शिकवणार नाही, आजपासून शाळा बंद. मुलं म्हणाली आजपासून आमची पण शाळा बंद, म्हणे आम्हाला अन्य कुठल्याही शिक्षकाकडून शिकायची इच्छा नाही. या अख्ख्या त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखा शिक्षक मिळणं कठीण आहे. आणि मुलाने आपली पुस्तकं बंद केली आणि त्यावेळा गौरांग महापूर गाऊ लागले, हरिहराय नम कृष्ण यादवाय नम. आणि सर्वत्र महाप्रभू कीर्तन करत भगवंताचं नाव घेत भ्रमण करत होते. त्यावेळेला अन्य काही विद्यार्थी जेव्हा त्यांनी पाहिलं की महाप्रभू भावर नृत्य करतायत, गीत गातायत, तेव्हा ते लोक त्यांचा उपवास करू लागले, त्यांची थट्टा करू लागले. तेव्हा महाप्रभू फार राग आला आणि त्यांनी हातामध्ये काठी घेऊन त्यांच्या मागे त्यांना मारण्यात धावले. त्यावेळेला ही सारी मुलं धावत पळत पळून गेली, पण सारा त्या ठिकाणी जो ब्राह्मण समाज होता तो विचार करू, हा निमाय पंडित समजू काय स्वतःला, आणि आज तर त्याने हद्द केली की हा तर आज आपल्याला मारायला उठलेला आहे, आता त्याच्यावर काहीतरी आपल्याला उपाय केलाच पाहिजे. आणि तेव्हा महाप्रभू विचार केला की मी रोगावर औषध द्यायला आलेलो आहे पण उलट रोगच बळावतो आहे त्या औषधाने, आता मला काहीतरी वेगळा उपाय केला पाहिजे. आणि त्या अपराधाचं छालन व्हावं, कारण जर हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम म्हटलेलं आहे की यांना हरिनाम दिल्याशिवाय हे लोक काही अपराधून मुक्त होणार नाहीत, आणि जर माझ्या प्रती अपराध करत असेल तर उद्धार होणार नाही, म्हणून महाप्रभू मी संन्यास घेईन. तर अशी ही जी काही अभक्तांकडून भक्तांचा अवहेलना होणं, त्यांचा अपराध करणं, त्यांची निंदा करणं, अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि भक्तांमध्ये सुद्धा जेव्हा आपण भक्तांच्या बरोबर एकत्र येतो, त्यांच्या बरोबर सेवा करतो, चर्चा करतो, एकमेकाबरोबर बस उठ करतो, त्यावेळेला हळूहळू आपल्याला वाटतं की हा भक्त आपल्यासारखाच आहे. याचं उदाहरण भागवताने फार सुंदर दिलेलं आहे. यदुकुलाच्या संहाराच्या वेळेला ही चर्चा होत असताना विदुरांना उद्धव म्हणतायत की आम्ही सर्व यादव त्या भगवान श्रीकृष्णाला समजू शकलो नाही. ज्याप्रमाणे मासा समुद्रामध्ये अनेक मासे राहतात, ते चंद्राला सुद्धा आपल्या प्रमाणात समानतात, अशी उपमा दिलेली आहे. कारण चंद्र हा सागरातून असा वर येतो, क्षीरसागरातून वर येतो, तर माशांना वाटतं की हा चंद्रही आपल्यासारखाच एक मासाच आहे, पण चंद्र आणि मासाच्या जमिनीमध्ये फरक आहे. तसं भगवंत जरी यदुपळामध्ये प्रकटले आणि त्यांनी या सर्वांना आपला संघ दिला, मात्र काही यदू असे होते की जे भगवंतांना समजू शकले नाहीत. तसं भक्तांच्या समूहामध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला आपल्याकडूनही भक्तांप्रती अपराध होऊ शकतो, त्यांच्याप्रती आपण त्यांना कमी लेखू शकतो, मग आपण सतर्क राहिलं पाहिजे की भक्त हा सामान्य नाही आहे. आणि वारंवार शास्त्रामध्ये अशा अनेक घटना या ठिकाणी वर्णन करून सांगितलेल्या आहेत की भक्त हा सदैव भगवंताद्वारा रक्षित असतो. तर भक्त असो अभक्त असो संकटही येणारच, प्रत्येका जीवनामध्ये संकट हे निश्चित आहे, मग ती वेगवेगळ्या प्रकारचे असतील. कधी शारीरिक संकट येईल, शरीराला अनेक प्रकारचे रोग बळावतील, मानसिक संकट येतील ज्याच्यामध्ये मन विचलित होईल, मनुष्य शरीराला एकदम धडधाकट असेल पण मन इतकं त्रस्त की त्याला काय करावं काय नको करू हे कळत नाहीये, दिशा दिसत नाही त्याला कुठल्या दिशेने जावं. नैसर्गिक संकट येऊ शकतात, जसं आजकाल जे काही कोरोनाचं संकट आपल्यावर नैसर्गिक संकट आहे, आणि आर्थिक संकट येऊ शकतं. एखाद्या व्यक्तीकडे जर भरपूर धन असेल पण त्या सर्व धन चोरीला गेलं किंवा लुटलं गेलं किंवा त्याची दिवाळखोर निघाली, असं काही होऊ शकतं. आणि ह्या सर्व संकटांमध्ये भक्त हा मात्र स्थिर राहतो. तर यामध्ये भक्त जो आहे तो भक्ताची कधी हानी होईल किंवा त्याचा लाभ पण होईल अशा प्रकारे, पण या दोन्ही अवस्थेमध्ये भक्त स्थिर राहील म्हणून याचं वर्णन सहाव्या स्कंदामध्ये भागवत केलं, नारायण परा सर्वे न कुतश्चन न बिभ्यती, की नारायण परा, परा म्हणजे परायण झालेला आहे, शरणागत झालेला आहे, ज्याला नारायणाच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे असा भक्त, असा व्यक्ती हा न कुतश्चन न बिभ्यती, तो स्वर्ग अपी नरक, नरक असं म्हटलेलं आहे की स्वर्गात असू दे नरकात जाऊ देतो, तो कधीच घाबरत नाही, तो कधी विचलित होत नाही। आणि या ठिकाणी आपण या प्रसंगात पाहतो दुर्वासा मुनीने ती कृत्या उत्पन्न केली आणि ती कृत्या अमरीश महाराजच्या अंगावर धावून गेली, पण अमरीश महाराज ते मात्रही हल्ले नाहीत, आपली जागा सुद्धा त्यांनी सोडली नाही, कि मनामध्ये त्यांनी चिंतनही केलं नाही की देवा आता वाचव, देवा मला तू माझं रक्षण कर असं प्रार्थना पण नाही केली, कारण ते पूर्णपणे निश्चिंत होते। तर प्रभुपाद त्या ठिकाणी फार सुंदर लिहितायत, प्रभू म्हणतायत अमरीश महाराज व प्रल्हाद महाराज यांना पाहून जगातील संकटांना तोंड कसे द्यावे हे भक्ताने शिकले पाहिजे। म्हणजे आजच्या प्रसंगाला विचार केला आज गेल्या 3 महिन्यापासून जवळजवळ सारं मंदिर बंद आहे, सारी दुनिया बंद आहे, प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आहे काय होईल, चिंता आहे, अशा अवस्थेमध्ये प्रभुपादांची शिकवण बघा। प्रभुपादाने हे जी तात्पर्य आहेत 1975 काळामध्ये लिहिलेले आहेत, प्रभुपाद म्हणतात की भक्तांनी अमरीश महाराज प्रल्हाद महाराज यांपासून हे शिकलं पाहिजे की जगातील संकटांना तोंड कसे द्यावे। आणि हे कसं शक्य आहे तर या ठिकाणी प्रभुपाद सांगतायत की अमरीश महाराज आपल्या धारणेमध्ये स्थिर होते। आता ही धारणा काय प्रकार आहे तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार त्यानंतर ध्यान धारणा समाधी। तर ध्यान लावल्यानंतर ते ध्यान धारण करणं, आधी धारणा येते नंतर ध्यान येतं, आधी तो धारण करतो मग त्याचं ध्यान स्थिर करतो। तर हे जे आहे ही धारणा म्हणजे 24 तास अमरीश महाराजच्या हृदयामध्ये भगवंत चिंतन चालू होतं, भगवंताचं गुणगान त्यांच्या मनामध्ये चालू आहे, तर ह्या धारणेमध्ये ते स्थिर होते म्हटलेलं आहे। आणि ते इतके स्थिर होते की मृत्यूचंही भय त्यांना राहिलं नाही। तर ही इतकी त्यांच्याशी धारणा अशी दृढ होती की त्यांना समोर साक्षात मृत्यू आलेला आहे तर त्याचाही त्यांना काही भीती वाटली नाही। तर या श्लोकामध्ये प्राग दिष्टम हा शब्द आलेला आहे, हा 48वा श्लोक आहे, मी मागील श्लोकाचं काही चर्चा करतो या ठिकाणी। तर या शब्दाचा अर्थ प्रभू सांगतो की भगवंत जाणत होते की काय होणार आहे आता, म्हणजे भगवंत हे त्रिकालज्ञ आहेत, भगवंत काय होणार पुढे काय होणार आहे आपल्याला माहित नाही, उद्या काय होणार आहे पुढच्या क्षणाला काय होणार आहे, पण भगवंताला भूत भविष्य वर्तमान सर्व काही ज्ञात आहे। आणि या ठिकाणी भगवंताला माहित होत की आता हे कृत्य अमरीशांचा वध करणार आहे, म्हणून भगवंताने लगेच आपलं चक्र त्या ठिकाणी आधीच ठेवलेलं होतं। त्या ठिकाणी प्रभात म्हणतायत की भगवंताने अमरीश महाराजांच्या रक्षणासाठी आपलं चक्र आधीच तिथं सोडून ठेवलेलं होतं, असं नाही की कृत्य आली आणि मग चक्र सोडलं, आधीच त्यांच्या संरक्षणात त्यांनी ही सुरक्षा करून ठेवलेली होती। तर भगवंताला आपल्या भक्ताची रक्षा करण्यासाठी सदैव चिंता असते आणि त्यासाठी भगवंत तत्पर असतात। महाभारतातलं जर उदाहरण घ्यायचं झालं, ज्या दिवशी अभिमन्यूचा वध झाला त्या सायंकाळी ही घटना कळल्यानंतर अर्जुनाने शपथ घेतली की उद्या सूर्यास्ताच्या आधी मी जयद्रथाचा वध करेन, आणि जर मी तो नाही करू शकलो तर मी अग्निप्रवेश करेन। हे अर्जुनाचं कायमचं ब्रीद वाक्य होतं, काय नाही झालं तर अग्निप्रवेश। फिक्स आहे. आणि ही वार्ता लगेच कौरवांच्या त्या सभेमध्ये पोहोचली, त्यांच्या गटामध्ये पोहोचली की असं अर्जुन वर घेतलेलं आहे, शपथ घेतलेली आहे. तेव्हा द्रोणाचार्यांनी म्हणाले की उद्या अर्जुन जयदत्तापर्यंत पोहोचू शकणार नाही, असं मी सैन्य रचना करेन आणि निश्चित अर्जुनाला मग उद्याला अग्निस्नान करावं लागेल आणि आपलं काम पूर्ण होईल. आणि हे ऐकल्यानंतर आता भगवंतांना चिंता लागली की उद्या अर्जुन हा जयद्रथापर्यंत पोहोचणार कसा, अख्खी रात संपत आली तरी भगवंताला काही झोप येईना. तेव्हा भगवंतांनी शेवटी ठरवलं, म्हणले समजा अर्जुन जयद्रथाला मारू शकला नाही तर मी काय करेन, त्याने आपल्या दारोगाला सांगितलं की मी शंख वाजवेन, त्यावर तू माझा रथ घेऊन त्या ठिकाणी हजर व्हायचं आणि उद्याच्या उद्या मी माझ्या सुदर्शन चक्राद्वारे सारा युद्ध संपवून टाकतो. आणि मग भगवंताला झोप आली. तर भगवंत हे भक्तासाठी सदैव चिंतित असतात, त्याच्या रक्षणासाठी. आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की भगवान अर्जुनाने पराकाष्ठा केली जयदत्तापर्यंत पोहोचण्याची, पण तरीही अर्जुन काही पोहोचू शकत नव्हता, इतके अडथळे त्या ठिकाणी बनवून ठेवलेले होते. पण मग शेवटी भगवंताने आपली युक्ती केली आणि सूर्याला थांबून टाकला, सूर्याचा प्रकाश बंद करून टाकला आणि त्यामुळे सगळ्यात वाटणारे सूर्यास्त झाला. आणि ते तर नाचत नाचत समोर आला, म्हणलं की आता अर्जुनाला अग्निस्नान करावं लागेल. आणि त्यावेळेला भगवंतांनी पुन्हा ते सूर्याचं तेज प्रकट केलं, सूर्यास्त गेलेला नव्हता आणि अर्जुनाने जयद्रथाचा वध केला या ठिकाणी. तर प्रभात म्हणतायत, भक्तीची सुरुवात करताच भक्ताला भगवंताच्या संरक्षणाची प्राप्ती होते. बघा काय भगवंताचं पॉलिसी आहे की एखादा व्यक्ती जेव्हा भक्तीला सुरुवात करतो त्या क्षणापासून त्याचं संरक्षण सुरू झालं ह्या जगामध्ये, भौतिक शक्तीपासून, या मायेपासून आणि येणाऱ्या अनेक संकटांपासून भगवंताचं संरक्षण करण्यासाठी उत्तरदायित्व स्वीकार करतात. ज्याप्रमाणे एखादी स्त्री, एखादी मुलगी एका पुरुषावर त्याचा विवाह होतो, त्या क्षणाला त्या पुरुषाची सारी संपत्ती तिची होऊन जाते. त्या पुरुषाचे जितके काही नातेसंबंध आहेत ते सगळे नातेसंबंध तिचे होऊन जातात, फक्त केवळ त्याच्याशी विवाह केल्याबरोबर. तसंच या ठिकाणी केवळ त्या भगवंताशी आपलं नातं पुन्हा जोडल्यानंतर भक्तीद्वारे भगवंत त्याची पूर्णपणे जबाबदारी घेतात. आणि याचं वचन गीतेमध्ये भगवंत दिलेलं आहे, त्रायतो महतो भयात, की मोठ्यातल्या मोठ्या भयापासून मी माझ्या भक्ताचं रक्षण करतो. आणि या ठिकाणी तर भगवंत की स्वल्पम अपयस्य धर्मस्य, थोडं जरी कुणी सेवा केली, तू भक्तही नाही आहे, थोडी जरी सेवा केली तर कृष्ण म्हणतात मी त्याचं रक्षण करतो. मग जर कोणी सर्वस्व अर्पण करेल, जर कोणी पूर्णपणे भगवंताला शरणागत होईल, तर मग भगवंत त्याला का देणार नाहीत, त्याचं रक्षण का करणार नाहीत. तर शरणागतीच्या सहा प्रकारांपैकी एक लक्षण आहे, रक्षती ती विश्वासो, की कृष्ण माझं रक्षण करतील हा विश्वास पाहिजे, हे शरणागतीचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा साधक भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा त्याला निश्चिंतपणे भगवंतावर विसंबून राहून आपली साधना आपली भक्ती केली पाहिजे, जेणेकरून हा विश्वास आपल्या हृदयात असला पाहिजे की भगवंत मला सर्वतोपरी मदत करतील, सर्व संकटामधून येणाऱ्या आपदांमधून विपदातून मला मुक्त करतील. तर याला उपमा फार सुंदर प्रभादांनी या तात्पर्याम दिलेली आहे. प्रभाद म्हणतायत की जसा जंगलामध्ये वनवा पेटतो आणि या वनव्यामध्ये सगळ्यात पहिला मारले जातात ते म्हणजे सरपटणारे प्राणी, कारण ते पळू शकत नाहीत, जरी पळाले तर ते जमिनीच्या वर जाऊ शकत नाहीत. पक्षी हवेत उडू शकतात, जे वन्य मोठे चतुष्पाद प्राणी असतील ते जो दरम्यान धावून जाऊ शकतात किंवा पाण्याचा आश्रय घेऊ शकतात, पण जे सरपटणारे प्राणी असतात सर्प इत्यादी ते पळून जाऊ शकत नाहीत, कारण अग्नी हा जमिनीवरून येत असतो आणि ते भाजले जाऊन पहिला मारले जातात। आणि जेव्हा त्या वनामध्ये असे मोठमोठे हिंस्र विषारी साप असतात ते त्या अग्निसमोर फुत्कार करतात त्या अग्नीला दंश करण्यासाठी, पण त्यांचा फुत्कार काही कामाचा नसतो, तो अग्नी त्यांना जाळून भस्मसात करून टाकतो। त्याचप्रमाणे भक्तावर जर कोणी काही आघात केला, त्याचा बरवाईट करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा तो प्रयत्न त्या फुत्कार टाकणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे। भक्तीचा दावाग्नी त्याला जाळून भस्मसात करून टाकतो म्हटलेलं आहे। ही सुंदर उपमा प्रभू, मला फार आवडली उपमा ही, की प्रभू म्हणाले की अशा प्रकारे भक्तीची शक्ती आहे। तर आपल्यासाठी कुणी अमरीश दुर्वास सारखे मोठमोठे कुणी व्यक्ती येणार नाही आपल्याला त्रास देण्यासाठी, तर आपले वास्तविक शत्रू कोण आहेत, तर काम क्रोध लोभ इत्यादी जे काही शत्रू आहेत आपल्याला द्यावे बसलेले आहेत, ते आपल्याला त्रस्त करतायत आणि ते आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी शरणागत होण्यासाठी अडथळे आणतात। तर या सर्वांना जर आपल्याला नियंत्रित करायचं असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे भगवंताकडे जाणं। बऱ्याच लोक म्हणतात मी पहिला शुद्ध बनतो आणि मग कृष्णाकडे येतो मग देवाकडे जाईन, पण तसं होत नाही। आपण वास्तविक भगवंताकडे आल्यानं शुद्ध होऊ, कारण आपण ती शक्ती नाही आहे पूर्णपणे शुद्ध होण्याची, कारण ही काम इत्यादींची ताकद इतकी प्रचंड आहे की आपल्याला ते कधीच रूप गोस्वामी कामादिना कतिना कतिना पालिता दुर्निता, हे काम आणि हे जे माझी इंद्रिय आहेत ह्या विषयामध्ये इतकी लागून गेलेली आहेत की त्यांची मी इतकी सेवा केली पण ते कधी तृप्त नाही झाले। तर उपाय एकच आहे की ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये कृष्णाकडे येणं, त्या स्थितीमध्ये भगवंताला समर्पित होणं, आणि मग उरलेलं जे काय आहे ते भगवंत बघून घेतील। यू ट्राय युअर बेस्ट कृष्णा विल डू द रेस्ट, असं म्हटलेलं आहे की आपण आपला प्रयत्न करायचा आणि जे काय हातचा द्यायचं काम आहे भगवंत करून घेतील। त्याला म्हणजे ग्रेस पास, यावर्षी ग्रेस पास पण नाही आहे, सरळ पास, शाळाच बंद आहेत त्यामुळे काही ग्रेस पासचा प्रकारच नाही आहे। तर भगवंत म्हणतो की मी उरलेला हातचा देऊन टाकेन, जरी तू काय कुठं थोडा कमी पडला तरी मी बघून घेईन। तर प्रभात म्हणतात अधिक संकटात असलेल्या भक्तावर भगवंत मात्र विशेष कृपा करतात, म्हणजे संकट भक्तासाठी चांगलं आहे एका दृष्टिकोनातून। मग ते कुठल्या प्रकारचे होते, मी जसं मी सुरुवातीला सांगितलं, मग ते आर्थिक असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल, नैसर्गिक असेल, ही संकट भक्ताला भगवंताकडे घेऊन जातात, भगवंताप्रती समर्पित होण्यासाठी ती त्याला मदत करतात। म्हणून या संकटांना संकट वास्तविक भक्ताचा ठेवा आहे, धन आहे। तर इथे कुंती महाराजांचा आठवण होते, कुंती महाराणी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करत असताना ती सांगते की माझ्या जीवनात काय काय संकट आली। या ठिकाणी अमरीश महाराजांच्या जीवनात एकच संकट आलेलं आहे की ते त्यांनी उपवास तोडला म्हणून या ठिकाणी दुर्वास म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण कुंती महाराजांच्या जीवनामध्ये वारंवार वर्षानुवर्ष संकट येत राहिली आणि या सर्व संकटांमध्ये ती आणि त्यांची तिचे पुत्र दोघेही भगवंताला समर्पित असल्याने भगवंतांनी सदैव त्यांचं रक्षणच केलं। काय काय संकट आली तर ते म्हणते विषान महागणे पुरुषात अदर्शनात, विष आम्हाला विष देण्यात आलं, भीमाला विष पाजण्यात आलं होतं लहानपणी, तर त्याच्यापासून तुम्ही आमचं रक्षण केलं, उलट उलट ते विष पिण्याचा फायदा काय झाला, भीमाला 10,000 हातीचं बळ प्राप्त झालं त्याला ते यमुने फेकून दिलं आणि त्या ठिकाणी वरुण देवाने भीमाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा भीमाला 10,000 हातीच बळ प्राप्त होण्याचं खीर खायला मिळाली आणि ही शक्ती त्याला प्राप्त झाली। पुरुषात अदर्शनात, नरभक्षक राक्षसांपासून तुम्ही आमचं रक्षण केलं, हिडिंबासुर जो होता तो जिवंत माणसाला खाऊन टाकायचा. वनामध्ये येऊन माणसं आली की त्याला मनुष्याचं मांस आवडायचं आणि त्याने हिडिंबीला पाठवलं होतं, जा म्हणले मला वास येतो आहे माणसाचा, जसा आपल्याला समोसा बटा वडा पिझ्झा याचा वास येतो तसा त्याला माणसाचा वास यायचा. आणि म्हणले कोणीतरी माणूस आलेला आहे वनामध्ये त्याला घेऊन ये आणि मला भूक लागलेली आहे. तेव्हा हिडिंबा गेली आणि तिनं पाहिलं, भीमाला पाहिल्यानंतर ती त्याच्यावर भाळली, म्हणले हा इतका बलदंड पुरुष आहे याच्याशी मी विवाह करेन. तेव्हा तिला जायला थोडा वेळ झाला, तेव्हा म्हणलं काय झालं तू का आली नाही इतका. आणि मग त्यावेळेला तो स्वतः आला बघण्यासाठी की का आली नाही अजून म्हणून, तर बघतोय तर ती तिथेच बसलेली आहे आणि भीम त्या ठिकाणी सगळ्यांचं रक्षण करू इतर सगळे झोपलेले आहेत. आणि त्या ठिकाणी भीमाचा आणि त्या हिडिंबासुराचं तुंबळ युद्ध झालं आणि भीमाने त्याचा वध करून टाकला. फायदा काय झाला, घटोत्कच भीमा आणि हिडिंबाचा विवाह झाला, त्यांच्यापासून घटोत्कचा जन्म झाला आणि भविष्यामध्ये अर्जुनाच्या रक्षणासाठी घटोत्कचा वध झाला. म्हणजे भगवंताने एकामध्ये अनेक कामं करून घेतली. तर अशा पुरुषात अदर्शन, अद म्हणजे मांस खाणारा, पुरुषाचा म्हणजे मनुष्याचा मांस खाणारा असुरांपासून तुम्ही आमचं रक्षण केलं. असत सभायाम, या कौरवांच्या असत सभेमध्ये तुम्ही द्रौपदीचं रक्षण केलं. वनवास कृच्छत, अर्थात वनवासामध्ये अनेक संकट आली पांडवांच्यावर, त्या सर्व संकटांमध्ये तुम्ही आमचं रक्षण केलेलं आहे. मृदे मुदे अनेक महारथास्त्रो, आणि अनेक वेळेला मृदे मृदे या मोठमोठ्या रती महारथींपासून आणि त्यांच्या अनेक अस्त्रांपासून दिव्यास्त्रांपासून तुम्ही आमचं रक्षण केलं. आपण पाहतो की भीष्म द्रोण कर्ण शल्य असे अनेक मोठमोठे रती महारथी या ठिकाणी होते आणि या सर्वांपासून भगवंतांनी पांडवांचं रक्षण केलं या ठिकाणी. द्रोण्यास्त्र, आणि शेवटी म्हणते की तुम्ही आज द्रोणपुत्र जो अश्वत्थामा आहे त्याच्या ब्रह्मास्त्रापासून आमचं रक्षण केलेलं आहे. तर ही सगळी जी काही संकट आहेत ती कुंतीच्या जीवनामध्ये वारंवार येत गेली. म्हणून या ठिकाणी कुंती म्हणते की माझ्यापेक्षा तुमची माता देवकी मातेपेक्षाही तुम्ही माझ्यावर अतिशय अधिक कृपा केलेली आहे. कारण तुम्ही देवकीचं फक्त रक्षण केलं पण त्याच्या पुत्राचं रक्षण नाही केलं. कारण भगवंतांनी देवकीच्या सहा पुत्रांचं रक्षण नाही केलं, पण या ठिकाणी तुम्ही माझ्या साऱ्या पुत्रांचं रक्षण केलं, माझंही रक्षण केलेलं आहे. आणि याचं कारण प्रभात म्हणतायत, कारण देवकी हिला पती होता पण कुंतीला पती नव्हते, ती विधवा होती आणि त्यामुळे भगवंतांनी कुंतीवर विशेष कृपा या ठिकाणी केलेली आहे, तिचं रक्षण केलेलं आहे. आणि यासाठी कुंती महाराणी भगवंताला प्रार्थना करते आहे की ही संकट माझ्यासाठी आशीर्वाद आहेत, कृपा करून अशी संकट जी आहेत ती वारंवार माझ्याकडे येत राहू देत. विपद संतुता शश्वत तत्र तत्र जगद्गुरो, हे जगद्गुरो हे भगवंता की अशी संकट माझ्या जीवनामध्ये वारंवार येत राहोत. का? कारण अशी संकट आल्याने तुमचं दर्शन आम्हाला होतं आणि त्या दर्शनामुळे अपुनर्भव दर्शन, की ज्यांनी कोणी तुमचं दर्शन केलेलं आहे त्याला पुन्हा या भौतिक जगामध्ये जन्म घ्यावा लागत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करते आहे की मला माझ्या जीवनात वारंवार संकट येत राहू देत. तर ही भक्तासाठी एक परीक्षा आहे. संकट म्हणजे जसं सोन्याला शुद्ध करण्यासाठी त्याची चकाकी पुन्हा आणण्यासाठी त्याला अग्नी टाकावं लागतं आणि हा अग्नी त्या सोन्याला तप्त करतो आणि तप्त करून त्यातली सारी अशुद्धी काढून टाकतो. त्याप्रमाणे भगवंत भक्ताच्या जीवनामध्ये अडथळे समस्या देऊन त्याला शुद्ध करतात जेणेकरून तो अजून भगवंताप्रती आसक्त बनू शकेल, भगवंताच्या सेवेमध्ये तो अजून दृढ होऊ शकेल. तर येणाऱ्या संकटाने विचलित न होता प्रभात म्हणतात या ठिकाणी की भक्ताने येणाऱ्या संकटांपासून विचलित न होता सर्व प्रकारचे दैव दुर्विलास सहन करीत आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे. म्हणजे भक्ताचं कर्तव्य काय की त्याच्या जीवनामध्ये दैव दुर्विलासानुसार म्हणजे त्याच्या दैवानुसार त्याच्या दुर्दैवानुसार जी काही संकट येतील, दुःख येतील, त्रास येतील, याला त्याने सहन करत राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपली भक्ती पण चालू ठेवली पाहिजे. असं नाही की समस्या आली की भक्ती बंद. बहुतांश वेळा ही घटना आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा जीवनामध्ये समस्या येतात तेव्हा लोक भगवंताकडे पाठ फिरवतात. वास्तविक ती वेळ असते भगवंताकडे मुख करण्याची, भगवंताला प्रार्थना करण्याची, आणि त्यावेळेला मात्र लोक काय करतात, भगवंताकडे पाठ फिरवतात. म्हणजे मी एवढी सेवा केली, एवढं नाव डोनेशन दिलं असेल, एवढं सेवा त्यानंतर काय काय केलं असेल, मला जे काय समजून घ्या, आणि आज माझ्या जीवनात असं का झालं. आणि हे मी स्वतः भक्तांच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळा भक्त विचलित होऊन जातात. स्वाभाविक आहे, पण त्याचबरोबर आपण हे जाणलं पाहिजे जे काही होतं आहे याच्यामध्ये एक भगवंताचा काहीतरी योजना आहे, आणि ती योजना आपल्याला समजत नाही. पण जसं भीष्मदेव म्हणाले की हे पांडवांनो, हे युधिष्ठिर महाराज, तुझ्या पक्षामध्ये साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत, तू धर्मराज आहेस, तू धर्म जाणणार आहेस, रुकोदर म्हणजे भरपूर खाणारा आणि तसंच मोठं काम करणारा शक्तिशाली भीम तुझ्या याच्यामध्ये आहे, आणि गांडीवधारी अर्जुन तुझ्या पक्षामध्ये असताना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख संकट आली, हे कसं काय शक्य आहे. म्हणजे हे केवळ फक्त काळाची करणी आहे आणि त्या भगवान श्रीकृष्णांच्या योजना कोणीही समजू शकत नाही. तर त्यामुळे जेव्हा अनेक संकट समस्या अडथळे जीवनात येतात त्यामुळे काहीतरी भगवंताची योजना हे समजून घेऊन आपण आपली साधना, आपलं भक्तिमय कार्य जे आहे ते सतत पुढं चालू ठेवण्यात प्रयत्नशील असलं पाहिजे. आपण थांबलं नाही पाहिजे. प्रभात म्हणतात हेच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तर या मागील जे काही श्लोक आहेत ते फार सुंदर श्लोक आहेत ज्याच्यामध्ये भगवान बोलतायत भक्ताविषयी, आपल्याविषयी. तर भक्त बनणं हे सोपं आहे तितकंच अवघड आहे. भक्त करणं सोपं कसं आहे, केवळ तिलक लावायचा, धोती कुर्ता घातला की आपण भक्त झालो, गळ्यामध्ये बिडव्या अडकवली की आपण भक्त झालो. जसं गोपनाथपुरे एक उदाहरण सांगितलं होतं, सुंदर उदाहरण, की गुरुकुलमध्ये लहान मुलं जप करायची, त्यांचा वेळ होता 6 ते 7:15 जप करण्याचा, कारण मुलं काय 4:30 उठू शकत नाहीत, 5 उठू शकत नाहीत, त्यांनी 6 उठून यायचं कारण दुपारी शाळा पण जायचं असतं. सगळी मुलं जप करायची आणि एक मुलगा अतिशय गंभीरतेने जप करायचा. तर एक दिवशी ते म्हणाले की उद्या सगळ्यांनी आपापल्या माळा बाहेर काढून जप करायचा, आपली जी जप माळेतली पिशवीतली जी माळ आहे ती बाहेर काढून जप करायचा, आणि हा काही हात काढायला माळेतला तयार नाहीये जप माळेतून बॅगेतून. म्हणजे काय झालं, तर काय बोलायला पण तयार नाहीये ना, जवळ बघितले बिडबॅगमध्ये माळच नव्हते, त्या पिशवीमध्ये माळच नव्हती, फक्त तो दररोज नाटक करायचा जप करायचा आणि सगळ्यांना वाटायचं की हाच जप करतो सगळ्यांच्या बरोबर. असं कधी कधी घडतं, लहानांच्या घडतं तर मोठ्यांमध्ये घडतं. कधी कधी भक्त किंवा एखादा व्यक्ती साधक असेल, काही कारण असतो, सुरुवातीला तो अधिक अतिशय गंभीरतेने भक्ती करतो पण नंतर त्याला ती भक्ती होत नाही, पण आता मी भक्त नाही हे दाखवू पण शकत नाही म्हणून तो बरोबर राहतो सगळ्यांच्या बरोबर. तर ही अशी अवस्था जी आहे. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे की भक्त बनणं सोपं आहे, फक्त आपला पोशाख बदलून, आपला बाहेर व्यवहार बदलून आपण भक्त बनू शकतो, पण आंतरिक भक्त बनणं फार कठीण आहे, हृदयापासून अंतकरणापासून. आणि अशा भक्ताविषयी भगवंत या ठिकाणी सांगतायत की मी मला का भक्त प्रिय आहे. पहिलं कारण भगवान सांगतायत, भक्त त्याच्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारची भौतिक वासना नसते, की भगवंताला सोडून स्वतःला भोग करण्याची इच्छा त्याच्या हृदयामध्ये बिलकुल नसते, जे काय ते सर्व कृष्णासाठी ही त्याची भावना असते. आणि त्यामुळे हा भक्त मला अतिशय प्रिय असतो. रूप गोस्वामी याला सुंदर शब्दांमध्ये रेखाटलेलं आहे, ते म्हणजे अन्य अभिलाषा शून्य, की कुठली अभिलाषा नाही, कुठली इच्छा नाही, केवळ एकच इच्छा, ते म्हणजे मी कसं भगवंताला सर्वतोपरी संतुष्ट करू शकेन. असा भक्त मला संतुष्ट करण्यासाठी सर्वतोपरी सर्वस्वाचा त्याग करतो, याचं उदाहरण वर्णन या ठिकाणी भगवान करतायत. ए दारागार पुत्रा, हे असं फक्त आपलं घर, पत्नी, मुलं, संतती, आप्त बांधव, संपत्ती, इहलोक, परलोक आणि अगदी आपले प्राणही त्यागून शुद्ध भक्त माझी सेवा करत असतो. आत्मजाया सुतागार परशु महाराजांचं वर्णन केलेलं आहे की परशु महाराजांनी सगळं काय त्याग केलं, राज्याच अविकले आणि असं प्रतिस्पर्धी रहित राज्य सुद्धा त्यांनी त्याग केलं होतं. तर असा हा माझा भक्त आहे, त्यामुळे तो मला अतिशय प्रिय आहे आणि सेवेद्वारे तो मला वश करतो. सेवेद्वारे भक्त मला वश करतो आणि ते उदाहरण प्रभू सांगतायत, भगवान सांगतायत की जशी एक पतिव्रता स्त्री आपल्या पतीची प्रामाणिकपणे सेवा करून त्याला वश करते, तसं भक्त मला वश करून टाकतो. आणि असा भक्त इतकी सेवा करून इतका समर्पित असून सुद्धा मुक्तीची सुद्धा इच्छा करत नाही. इथं मुक्ती शब्द का वापरलेला आहे, कारण योग्यांना मुक्ती फार प्रिय असते, दुर्वासन योगी आहेत. त्यामुळे माझा भक्त जो आहे ना एवढी सेवा करतो, इतका शुद्ध आहे तो की तो मुक्ती पण अपेक्षा करत नाही, चार प्रकारच्या मुक्ती त्याचीही अपेक्षा करत नाही, असा माझा भक्त आहे. त्यामुळे तो मला अतिशय प्रिय असतो. तर सर्वस्वाचा त्याग करून भक्त माझी सेवा करतो अशी सुंदर उदाहरणं दोन तीन आपण बघू आणि आपण थांबू. तर पहिलं उदाहरण आहे, आपण उदाहरण आपण पाहतो ती उदाहरणं महाभारतातली पाहतो, चैतन्यचरितामधली पाहतो, भागवतातली पाहतो आणि अनेक पुराणातली आपण उदाहरण पाहतो. पण आजच्या सद्यस्थितीतली उदाहरण आपण पाहू शकतो. ते पहिलं उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद. श्रील प्रभुपादांनी आपलं सर्व काही सोडून भगवान सेवेसाठी ते घर सोडून निघून गेले आणि एवढंच नव्हे, सेवेत लागल्यानंतर त्यांची फॅक्टरी जळाली, नोकर पैसा घेऊन पळून गेला, तरी प्रभुपादांना काही दुःख झालं नाही. प्रभुपाद म्हटले ना, अरे असं कसं काय, हे पैसे किंवा ही फॅक्टरी माझ्या मुलांसाठी कामाला आली असती. तर प्रभुपादांना उलट प्रभुपाद हर्ष झाला, ते म्हणले भगवंतांची शेवटची माझी आसक्तीही तोडून टाकलेली आहे, धन्यवाद. तर आणि त्यानंतर अनेक संकट प्रभुपादांच्या जीवनामध्ये आली हा प्रचार करत असताना सगळ्या प्रकारची, पण त्यामध्ये कधीही प्रभुपाद मागे हटले नाहीत, प्रभुपाद आपलं कार्य करत राहिले आणि त्यामुळे प्रभुपाद हे भगवंत अतिशय प्रिय आहेत. कृष्ण कृपाश्री मूर्ती म्हणजे काय, की ज्यांनी त्या भगवंताच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे, तेव्हा हा शब्द समोर लागतो. ते काय असं कुठल्या युनिव्हर्सिटीत मिळत नाही शब्द, हा कृष्ण कृपाश्री मूर्ती अभय चरणारविंद स्वामी शिल प्रभुपाद असं का लिहिलं जातं हे, कारण त्यांनी पूर्णपणे त्या भगवंतचरणाचा आश्रय घेतलेला आहे. कोणत्याही स्थितीमध्ये प्रभुपादांनी भगवंतचरणाचा आश्रय सोडला नाही. आणि असे अनेक प्रसंग प्रभूंच्या जीवनामध्ये आपण पाहायला मिळतात की त्या प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंतांनी त्यांना काय केलेलं आहे, यश प्राप्त करून दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर प्रभूंचे शिष्यही असे होऊन गेले की त्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून केवळ प्रभूंना खुश करण्यासाठी काय केलेलं आहे, आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. उन्या ठिकाणी भगवंत म्हणतात भक्त भक्तर जने प्रिय, मला माझा भक्त नाही तर माझ्या भक्ताला जो प्रिय आहे तोही मला प्रिय आहे, असं भगवंत या ठिकाणी म्हणाले. आता हे सारे भक्त पूर्वादांना अतिशय प्रिय होते, कारण यांचं जीवन एकच होतं, ते म्हणजे पूर्वादांना खुश करायचं आणि काही इच्छा नाही. पहिलं उदाहरण यमुना माताजींचं. यमुना माताजी त्यांची बहीण जानकी हिच्या विवाहामध्ये पहिल्यांदा आली आणि त्यांची भेट प्रभुपादांची झाली. मोठा प्रसंग आहे, महाराजांनी याच्यावर फार मोठं प्रवचन दिलेलं आहे की त्यांच्या जीवनावर आधारित. पण एक प्रसंग मी सांगणार आहे की जेव्हा यमुना माताजी त्यानंतर जानकी देवी तिचे पती मुकुंद महाराज त्यानंतर गुरुदास प्रभू आणि मालती माताजी श्यामसुंदर प्रभू हे तीन कपल जे जोडी आहेत जोडपी ही लंडनमध्ये गेले प्रचारासाठी प्रभूंच्या सांगण्यावरून आणि त्या ठिकाणी त्यांची भेट कालांतरानं जॉर्ज हॅरिसन यांची झाली आणि नंतर प्रभूंची भेट झाली. तेव्हा ठरलं की एक अल्बम आपण हरे कृष्ण अल्बम बनवूया आणि त्यामध्ये यमुना माताजींनी हरे कृष्ण धून गायली होती आणि तो आवाज ऐकल्यानंतर जॉर्ज हॅरिसन आणि त्याची टीम ते म्हणाले की जर तू आमच्या ह्या ग्रुपमध्ये गायला सहभाग घेशील तर तू जगाची अव्वल नंबरची गायिका बनू शकतेस. आता बघा, बीटल्स ग्रुपचे लोक म्हणतायत की तुला आम्ही इतकी सुंदर गायिका बनवू शकतो, पण ती म्हणाली की मला याच्यामध्ये इच्छा नाही आहे, मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. आपल्याकडून म्हणलं असतं की अरे आपण काय विचार केला असता की चला आपण भरपूर फेमस होऊ आणि प्रचाराला मदत होईल. तर त्या म्हणाल्या की ज्या ठिकाणी माझे गुरु महाराज जातील त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाऊन प्रचार करायला, त्यांची सेवा करायला मला आवडेल. हे तिचं समर्पण होत. आणि अशा प्रकारे त्यांनी आपलं सारं जीवन केवळ प्रभूंची सेवा करण्यात व्यतीत केलं. आणि भविष्यामध्ये यमला मातेजीने एक पुस्तक लिहिलं. जे काही पदार्थ त्यांनी प्रभूजाने त्यांना अनेक पदार्थ शिकवले होते, स्वयंपाक शिकवला कसा, पाचशे त्याच्यामध्ये स्वयंपाक काय प्रकार नाही आहे, पण प्रभूजाने त्यांना सगळे स्वयंपाक शिकवला होता, कसा पुऱ्या बनवायच्या, भाजी कशी बनवायची, स्वीट कसं बनवायचं वगैरे. आणि त्याच्यावर आधारित त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं, पाककलेविषयी एक पुस्तक लिहिलं. आणि ते पुस्तक बरेच लोक बरेच प्रकाशाकडे त्या गेल्या, पण कोणी ते छापायला तयार नव्हतं. कारण ते म्हणते की तुम्ही तुला मथळा कमी करा, साईज कमी करा, पण ते म्हणजे नाही, हे जसं आहे तसंच मला छापायचं आहे, कारण हे आपली परंपरा आहे जशी आहे तशी. तर त्यामुळे मला हे जसं तसं छापायचं, आता अजिबात काही बदल करणार नाही मी, कारण हे पुस्तक मी केवळ शिल प्रभुपाद आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रश्नासाठी बनवलेलं आहे, लिहिलेलं आहे, ह्यात मला प्रश्नाची इच्छा नाही आहे. मात्र भगवंत अशी काही योजना करतात की नंतर एक व्यक्ती म्हटलं ठीक आहे मी छापेन, आणि ते छापलं. छापल्यानंतर जेव्हा ते प्रकाशित झालं तर त्या वर्षी तर ते सर्वात बेस्ट सेलर म्हणून पुस्तक प्रसिद्ध झालं सर्व जगामध्ये. म्हणजे भगवंताने एका क्षणामध्ये त्यांना प्रसिद्धी होऊन टाकली. त्या इकडे आयुष्यभर गायल्या असत्या, पण या ठिकाणी त्यांनी आपल्या गुरूंची सेवा करण्याचं प्राधान्य दिलं आणि भगवंताने त्यांना असे यश प्रदान केलं. आणि आज दुर्दैव म्हणजे आज आपल्यामध्ये तर नाही आहेत, भगवान सेवेत आपल्या नित्यलीलेमध्ये प्रभूंच्या बरोबर सेवत्या संलग्न आहेत. दुसरे आहेत भक्तितीर्थ स्वामी महाराज, तेही आज जगामध्ये नाही आहेत, तेही आपल्या धामामध्ये निघून गेले. तर या ठिकाणी भक्ती सिद्धतीर्थ स्वामी महाराज यांनी इतका चांगला प्रचार केला, इतके ग्रंथ वितरण केले. प्रभूंची इच्छा होती की माझे ग्रंथ जे आहेत ते युनिव्हर्सिटीमध्ये शाळा कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये गेले पाहिजेत. आणि प्रभूंनी एक वेगळं आंदोलन सुरू केलं त्यावेळेला, भक्ती वेदांत लायब्ररी पार्टी, असं आपलं जसं बुक डिस्ट्रिब्युशन पार्टी असेल ना तसे भक्ती लायब्ररी पार्टी, म्हणजे ही वेगळी टीम असेल की जी फक्त लायब्ररीमध्ये जाऊन लोकांना कन्व्हिन्स करेल आणि त्या कॉलेजला, शाळेला, महाविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना कन्व्हिन्स करून ती पुस्तक देईल. आणि त्याच्यामध्ये यांचा हात खंडा होता. अशा एक असे किस्से आहेत की एका कॉलेजमध्ये गेले, ठरलं की आज ह्या युनिव्हर्सिटी जायचं आहे, आणि सकाळी पोहोचले तर कळालं की आज युनिव्हर्सिटीला सुट्टी आहे. एवढ्या दुरून आलो आणि आता ही सुट्टी बंद आहे, आपलं काही काम होणार नाही, पण ते म्हणले ठीक आहे मी तर आज जाऊन येतो. तर त्यांचे जे सहकारी होते ते म्हणले अरे काय कोणच नाही, तू काय करा जाऊन आतमध्ये. ते म्हणले नाही मला जाऊन येऊ दे फक्त. आज गेले, एक तास गेला, दोन तास गेले, ते काय बाहेरच आले नाहीत. इकडे आपल्याला माहिती आहे जेव्हा आपला एखादा सहकारी जर वेळ करतो तेव्हा काय होतं, तर इकडे हे सगळ्यांचा पारा चढलेला होता, हे घनश्याम त्यांचा नव्हतं, घनश्याम अजून आले नाहीत, अजून का आले नाहीत. तर त्यावेळेला दोन तासाने ते परत आले आणि पूर्ण स्टँडिंग ऑर्डर घेऊन आले सगळ्या पुस्तकांच्या प्रोग्रामशी. तर त्यात गेले तिथे एक व्यक्ती भेटला, तो तिथला प्रोफेसर होता, तो बाथरूमात चालला, त्याला त्याने अडवलं, त्याला त्याची प्रचार केला, म्हणले काय कोण नाव, चर्चा झाली सगळा. आणि तो फिलॉसॉफीचा, भारतीय फिलॉसॉफीचा प्रोफेसर होता, त्याला थोडा इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. आणि तो म्हणला मी आज येणार नव्हतो कॉलेजला, पण काही काम होतं म्हणून मी आलो होतो आणि तेवढं तुमची वेळ झाली. आणि झालं, त्याने त्याला तो पूर्ण सेट दिला, सगळं झालं आणि त्याचा प्रोग्राम सक्सेस. आणि त्या भक्तां तू कसं गेलं सगळे, तर ते म्हणले मी जातेवेळी भगवंताला प्रार्थना करत होतो की भगवंता आज काहीतरी माझ्याकडे सेवा घडू दे, प्रभूंचे ग्रंथ इतरांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा आहे, तर तुम्हाला शक्ती द्या. आणि भगवंताने ते कार्य केलेलं आहे, ते म्हणले मी नाही भगवंताने केलेलं आहे. आणि त्यांना ते दिलं आणि अशा प्रकारे जेव्हा ही बातमी प्रभुपादांकडून कळाली आणि प्रभुपाद एकदा त्यांना भेटले अमेरिकेमध्ये, तेव्हा प्रभुपादांना आलिंगन दिलं, प्रभुपादांचे आशीर्वाद होते आणि प्रभुपाद म्हणले युअर लाईफ इज सक्सेसफुल, म्हणजे तुझं जीवन परिपूर्ण झालेलं आहे. का? कारण त्याने प्रभुपादांना खुश केलं, त्यांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यास त्यांना मदत केली. आणि एका प्रसंगाने प्रभुपाद म्हणाले यू विल सी कृष्णा इन दिस लाईफ टाईम फेस टू फेस, की या जीवनामध्येच तू कृष्णाला समोरासमोर सम्मुख पाहशील. आता हे असं कोण प्रभुपादांनी कोणाला बोललेलं नाहीये की असे काही भक्त आहेत की त्यांना प्रभू म्हणाले की तू असं होशील, तू असं करशील वगैरे. तर हे कशामुळे शक्य आहे? तर समर्पण. अनेक समस्या आल्या, संकट आल्या त्यांच्या जीवनात, अनेक संकट आली महाराजांच्या जीवनामध्ये, कारण ते वर्णानी काळ्या वर्णाचे होते, श्वेतवर्णी लोक त्यांचा उपवास करायचे, पण तरी सुद्धा त्यांनी ते मागे हटले नाहीत आणि त्यांनी आपला प्रचार केला. आणि तिसरं उदाहरण आहे जयानंद प्रभू. जयानंद प्रभू यांनी प्रभुपादांच्या आंदोलनात इतकं मदत केली, की सेवा केली, की ते मेकॅनिकल इंजिनियर होते पण त्यांनी आपला जॉब बी सोडून दिला आणि ते प्रभूंच्या आंदोलनात सहभागी झाले आणि मंदिरामध्ये सेवा करायचे. पण जेव्हा त्यांना कळालं की मंदिरामध्ये पैशाचे जर कमी आहे, डोनेशन कमी आहेत, तेव्हा ते दिवसभर टॅक्सी चालवायचे आणि टॅक्सी चालवून आलेले पैसे सगळे मंदिरावरून द्यायचे मंदिर चालवण्यासाठी, आणि रात्री सगळ्यात उशिरा येऊन सगळं मंदिर साफ करून कचरा बाहेर ठेवून मग झोपायचे, आणि सकाळी सगळ्यांच्या पहिल्या आधी उठलेले असायचे. ही त्याची दररोजची सेवा होती. अशी जो रथ आपण आज बघतो, जगन्नाथाचा रथ आहे, तो रथ त्यांनी बनवला पहिल्यांदा. आणि त्यांनी अनेक लोकांना सेवेला बोलवलं, म्हणजे ये जरा खेळा ठोकायला मदत कर. आणि तो खेळा ठोकायला आला, तो हरे कृष्णा भक्त झाला, तो संन्यासी झाले, काय काय पुढे असा म्हणजे असा प्रचार त्यांनी केला. त्यांनी कोणाला बसून लेक्चर दिलं नाही असं, पण सेवेत लावून त्यांनी भक्त बनवले लोकांना. आणि अनेक लोक यायचे मंदिरामध्ये आणि त्या जयानंद आहे का ते असेल तर थांबायचे, नाही तर निघून जायचे. म्हणजे त्यांना ते कृष्णाशी काही देणे गेलं नाही, त्यांना फक्त जयानंद प्रभू असले की बस झालं. आणि ते त्यांची गप्पा मारायचे, त्यांना प्रसाद द्यायचे, त्यांची सेवा करायचे, इतकं त्यांचं प्रेम होतं लोकांबद्दल. आणि हे जयानंद प्रभू आज आपला रथाचा जो वरचा जो कॅनॉपी असतो तो वर जातो खाली येतो, ही पद्धत त्यांनी सुरू केली. दुसऱ्या वर्षी रथ बनवला आणि तो रथ एका फ्लायओव्हरच्या जवळ गेला आणि तो तटला, वरचा कळ तटला, कारण त्याची उंची बघितली नव्हती किती उंची यायची. आता काय करा, रथाचा पुढे गेली पाहिजे. मग श्याम वर चढले करवत घेऊन आणि तो कळत कापून काढला असा, आणि मग रथ पुढे गेला तो फ्लायओव्हर पास करून. मग जयानंद म्हणले अरे असं आपण काय ते केलं पाहिजे की रथाच्या मध्ये काही अडथळा आला तर आपला रथ खाली आला पाहिजे. आणि मग त्यांनी मेकॅनिकल सिस्टीमद्वारे ही अशी बनवला रथ बनवला की वाटेत काही आडव्या इलेक्ट्रिकच्या वायर्स आल्या, काही झाडं आली, काही गोष्टी आल्या तर आपल्या रथाचा डोम जो आहे तो खाली येईल असा, आणि तो गेला की तो पुन्हा वर जाईल. अशी त्यांनी सेवा केली. त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता नंतर त्या काळामध्ये, त्यांच्या घरून त्यांनी उपचारासाठी पैसे आणले, पण हे सगळे पैसे त्यांनी प्रभुपादांना आणून दिले. म्हणजे हे शरीर जे आहे आज नव्हतं मरणारच आहे, नश्वर आहे, त्याच्यापेक्षा प्रभुपादांना आज गरज आहे भक्ती रे साम्र सिंधुआ ग्रंथ छापण्यासाठी पैशाची, आणि ते पैसे त्यांनी त्यांना प्रभुपादांना आणून दिले. प्रभुपादांनी तुम्ही जाऊन बघू प्रभुपाद मनोगतामध्ये भक्ती राम सिंधूच्या लिहिलेले प्रभुपाद जयानंद नाव लिहिलेलं आहे की जयानंद प्रभूंच्या ह्या प्रयत्नामुळे हा ग्रंथ आम्ही छापू शकलो. आणि नंतर जेव्हा जयानंद प्रभूंनी शरीर सोडलं कालांतराने, तेव्हा प्रभुपाद म्हणले की जयानंद भगवधामाला गेले. तर हे भक्ताचं जीवन आहे. आणि त्यामुळे कृष्ण या ठिकाणी म्हणतात, भगवान विष्णू म्हणतायत भक्तर भक्त जनप्रिय, की मला भक्त नाही माझ्या भक्ताचा भक्त पण मला अतिशय प्रिय आहे. आणि अशा भक्ताप्रतीच जेव्हा कोणी अपराध करेल, त्याला काही त्रास देण्याचा प्रयत्न करेल, तर भगवान म्हणतात मी ढवळ्याढवळ करत नाही, तू आणि तो बघून घे. आणि म्हणून आता तुला हे दुर्वासा मुनी, जर तुम्हाला शांती हवी असेल तर तुम्हाला दुर्वासामुळे जावं लागेल आणि अमरीश महाराज जावं लागेल, आणि तेव्हा तुम्हाला ती मिळू शकेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत की भक्ताकडे भलेही अनेक अभक्ताकडे भलेही चांगले गुण असले, शक्ती असतील, पण त्याला जर त्याचा उपयोग करता नाही आला व्यवस्थितपणे तर तो त्याच्यासाठी घातक ठरतो. जसं अश्वत्थामाकडे सुद्धा ब्रह्मास्त्र होतं, अर्जुनाकडेही होतं, पण स्वतःच्या संरक्षणासाठी जीवावर बेतल्यानंतर अश्वत्थामाने त्याचा दुरुपयोग केला, म्हणून त्याला आ जन्म एक तर त्याला इच्छा मरण आहे, पण त्याच्या मस्तकावर ती जखम सदैव त्याला ओली ठेवून जगावं लागत आहे, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. पण याच्या उलट अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होतं, मात्र ते चालवण्याआधी साक्षात भगवान कृष्ण समोर उभे आहेत, तो त्यांना विचारतो हे काय प्रकार आहे, हा प्रकाश कुठनं येतोय, मला काय कळत नाही, म्हणतो मी सांगा. आणि तेव्हा भगवान म्हणतो की अरे अर्जुन आहे ब्रह्मास्त्र आहे, दोन पुत्रांनी सोडलेलं, तुझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे, त्या ब्रह्मास्त्राचा उपयोग करून त्या ब्रह्मास्त्राचं तू शमन कर. आणि त्यावेळेला अर्जुनाने भगवंताला प्रदक्षिणा केली, स्मरण केलं, ब्रह्मास्त्राला सोडलं. अर्जुन म्हणला अरे माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे, मी काय माग कमी आहे का. अर्जुनाची ही नम्रता आहे, हा भक्त आहे. तो म्हणला नाही की आता समस्या आलेली आहे तर मलाही माझं हातर काढलं पाहिजे. त्याने भगवंताचा आश्रय घेतला, त्यानं ब्रह्मास्त्र आश्रय नाही घेतला, कुणाचा आश्रय घेतला तर भगवंताचा आश्रय घेतला. आणि तो आश्रय घेतल्यानंतर या ठिकाणी भगवंतांनी त्याला सोडण्याची आज्ञा दिली आणि त्याने ते क्षमन केलं. तर हा भक्त आणि अभक्तातला फरक आहे, आणि त्यामुळे भक्त सदैव श्रेष्ठ आहे, मग तो छोटा असो की मोठा असो. भक्त हा भक्त आहे, केवळ पोशाख धारण करून भक्त बनू शकत नाही, तर तसे गुण तसे सेवाभाव आपण अंगीकारला पाहिजे, तसं समर्पण आपल्या हृदयामध्ये भगवंताप्रती असलं पाहिजे, मग तेव्हा आपण भगवंताला प्रिय बनू आणि भगवंताची कृपा आणि त्यांचं संरक्षण आपल्याला सदैव प्राप्त होईल. हरे कृष्ण, जय श्री प्रभुपाद की जय. दोन प्रश्न आहेत ना, पहिला काय षडविकार काय,
षडविकारासोबत ऑनलाइन असोसिएशन सोडणं, आपण त्रस्त करतो ऑनलाइन असोसिएशन सोडणं हा देखील त्रस्त करतो. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन कोण आहे का, लेक्चर चालू आहे,
ऑनलाइन लेक्चर सोडणे.
त्यांचा प्रश्न असा आहे माताजींचा की वास्तविक भागवत वर्गातून बसून जो आनंद आहे ऐकण्याचा तो वेगळाच आहे, आणि आज आपल्या सध्याच्या काळामध्ये आपण ऑनलाईन लेक्चर ऐकतो आहे किंवा दर्शन घेतो आहे, तर बरोबर आहे, ही एक तात्पुरती सुविधा आहे. दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ऑनलाईन सुविधा करण्याचा एक पहिला मुख्य उद्देश असा आहे की जे भक्त दररोज मंदिरात येऊ शकत नाहीत त्यांना एक सुविधा आहे की जेणेकरून ते दर्शन घेऊ शकतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ही स्थिती अशी आहे की या स्थितीमध्ये कोणीच मंदिरात येऊ शकत नाही, म्हणून ही सुविधा आपण सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. पण मुख्य पर्याय हाच आहे की जेव्हा वेळ मिळेल त्यावेळा मंदिरात यावं, मंदिरात दर्शन घ्यावं, भागवत कथेमध्ये बसावं, कारण जे गृहस्थाश्रमी भक्त त्यांना दररोज मंदिरात येऊन भागवत कथा ऐकणं शक्य नाहीये किंवा दर्शन देणं शक्य नसेल, तर त्यांनी अशा प्रकारे फायदा घेऊ शकतात. त्याच्यामुळे तोटे तसे भरपूर आहेत, पण आपण फायदा जो आहे तेवढा फायदा करून घ्यावा. मात्र जेव्हा आपल्याला शक्य आहे तेव्हा मात्र धावत पळत येऊन, मग रविवार असेल, गुरुवार असेल, ज्या दिवशी त्यांना सुट्टी दिवस असेल त्या दिवशी त्यांनी आवर्जून यावं, उत्सवाच्या वेळी यावं आणि भक्तांच्या संघामध्ये बसून भागवत कथा ऐकावी, दर्शन घ्यावं, कीर्तनाचा आनंद घ्यावा. तसं ऑनलाईन लेक्चर देण्यामध्ये पण काही आनंद नाही आहे, ऐकणंच नव्हे, लेक्चर देण्यामध्ये आनंद नाही आहे, कारण काय समोर कोणीच नाही आहे. दोन तीन लोकांसमोर बसून बोलण्यात, भलेही व्हॉट्सअपवर 1000 लोक बसले असतील, 2000 लोक बसले असतील त्या लिंकवर बघण्यासाठी, पण त्याच्यामध्ये आनंद नाही आहे. तर हा एक भक्तीतला मायावाद आहे म्हणू शकतो आपण, पण पर्याय नाही म्हणून आपण तो करतो आहोत. पण आपण मात्र जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण, जसं आपण पाहतो चैतन्य चरितमध्ये प्रत्येकाला वाटायचं की आम्ही महाप्रभूंचा संघ घ्यावा, पण सर्वांचं शक्य नव्हतं. वर्षभर आपल्या शेती जबाबदाऱ्या कार्य सोडून कोणी येऊ शकत नव्हतं. मात्र जर वर्षी शिवानंद जयंती होते, ते सर्व भक्तांना एकत्र करून चार महिने यात्रा घेऊन यायची जगन्नाथपुरीला. आणि ह्या चार महिन्याच्या काळामध्ये सारे भक्त महाप्रभूंच्या संघामध्ये राहायचे. येताना महाप्रभूंसाठी भरपूर प्रत्येक जण काही काही व्यंजन बनवून आणायचे, त्यांना खाण्यासाठी वस्तू घेऊन यायची, त्यांना भेट देण्यासाठी. आणि या चार महिन्यामध्ये जगन्नाथ रथ यात्रा आणि गुंडीचा मार्जन इत्यादी अनेक उत्सव आणि हे सर्व उत्सवांबरोबर महाप्रभूंचा संघ ते प्राप्त करायचे आणि पूर्णपणे स्पिरिच्युअल आध्यात्मिकदृष्ट्या सशक्त होऊन ते पुन्हा बंगालला निघून जायचे आणि पुढचे 8 महिने ते त्या ठिकाणी आपले भक्ती पालन करायचे. त्यावेळा ऑनलाईन हा का प्रकार नव्हता, है ना, पण अशा प्रकारे ते फायदा करून घ्यायचे. तसं आपण केलं पाहिजे. आपण आपल्या वैयक्तिक व्यवसायानुसार, नोकरीनुसार, जे काही आपलं करत जबाबदार आहे त्यानुसार मी कसा वेळ काढू शकतो, त्यांना थोडासा वेळ काढून आपण मंदिरात आलंच पाहिजे आणि त्याबरोबर आपली तिथनं ऊर्जा प्राप्त करून त्या ती ऊर्जा वापर करून इतर वेळेला आपल्या घरी आपल्या कार्यामध्ये व्यस्त राहिलं पाहिजे. हरे कृष्ण, फार फार धन्यवाद. जय श्री प्रभुपाद की जय. चला.